घरची असून तिला बाय बाहेर पाठवली आणि स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली